कैमरा एक्शन।
नमस्कार, मी संतोष जुवेकर, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
आजकाल ज्याचा कल्ला मला जरा कमी बघायला मिळतो आणि जो आजकाल मला फारच कमी भेटतो, पण ज्याने प्रचंड वजन कमी केलं आणि तो तसाही फिटनेस फ्रीक आहेच, पण सध्या फुल ऑन यु नो झेंडा फिल्मची आठवण देणारा असा संतोष जुवेकर इज विथ मी। हाय संत्या।
हाय श्रुती।
कुठे गायब आहेस तू?
जरा साफसफाई सर्व्हिसिंग चालली आहे, जरा गाडी थोडी चकाचक करून घेतोय व्यवस्थित, की पुन्हा आता जेव्हा ती रस्त्यावर येईल तेव्हा ती अशी धुमशान पळेल।
सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू नो की संतोष हे नाव तुझं कोणी ठेवलं, तुझा जन्म कुठला?
संतोष हे नाव नक्कीच माझ्या आई वडिलांनीच ठेवलंय। माझं माझी आई संतोषी माताची खूप भक्त आहे आणि माझा जन्म शुक्रवारचा, त्यामुळे तिने संतोष नाव ठेवलं।
आणि मला सांग की तुझा जन्म झाला तेव्हा असं असतं ना की बाबा ह्याच्या पाठी या गोष्टी झाल्या आणि ह्याचं पाऊल किती शुभ आहे।
कार्ट झालं, जन्माला भाऊ झाला।
अच्छा, तू मोठा आहेस घरात?
मी मोठा आहे आणि आमच्या त्या जुवेकर फॅमिलीत पहिलं झालेलं पहिलं हे कार्ट मी,
त्यामुळेच कदाचित इतकं हर हुन्नरी आणि इतकं टॅलेंटेड आणि इतकं गुड लुकिंग यु नो ते असेल। अरे म्हणजे काय, मला सांग की अर्थात आपण किती आज यु नो आईबाबांपासून दूर राहिलो, वेगळ्या ठिकाणी राहिलो, देश भिंडलो फिरलो, तरी पण आपल्याला आपल्या घरातले कोपरे जे लहानपणी आपण जगलेले असतात ते विसरू शकत नाही। सो तुझ्या लहानपणाबद्दल मला सांग की तुझ्या लहानपणीचं घर कसं होतं आणि अजूनही तुम्ही त्याच घरात राहता का तुम्ही घर बदललं आहे?
लहानपणीचं घर मी कळव्यात शास्त्रीनगरला राहायचो, चाळ होती तेव्हा, आता त्या घरात नाही राहत, आता तिकडे बिल्डिंग उभी झाली आहे, साधं चाळ, त्याच्यात पत्र्याची खोली होती, माझे वडील रिक्षा ड्रायव्हर, आई हाऊस वाईफ आणि आम्ही त्या पत्र्याच्या रूममध्ये राहायचो। आणि ऑब्व्हियसली म्हणजे काय फार अशी काय स्पेशल सांगण्याची गोष्ट नाही आहे, याचं डेस्ट नाही, कोणी जन्माला महाला देतं किंवा श्रीमंताच्या घरात, असं माझा जन्म इकडे झाला त्यामुळे इट वॉज माय डेस्टिनी। अगदी खाड, तेव्हा त्याला खाडीचं खार पाटण म्हणायचं त्याला, कारण अगदी खाडीजवळच ते घर होतं आणि भरती वगैरे आली ना खाडीला, पाणी वगैरे घरात पण यायचं, तसे त्या खाडीत नाही बरेचसे साप बी व्हायचे घरात, ते आई अशी काठीने उचलून टाकायची आणि आम्ही खाटीवर बसून राहायचो। त्यातली एक आठवण मला अजून लक्षात आहे, जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असायचे ना तेव्हा एकच टेबल फॅन होता छोटा घरात, आम्ही सकाळी शाळेत जायचो, दुपारी आलो, थोडं काही खाल्लं की झोपायचो, ते पत्रे सगळे चारही बाजूनी ना आणि वर पण पत्र आजलं पत्र, ते गरम व्हायचं, तर आई अशी चादर पिंपत बुडवायची पाण्याच्या आणि पिळून आमच्या अंगावर टाकायची माझ्या भावाच्या, म्हणजे थंड वाटावं म्हणून, आणि परत असं तासा तासाभर आणि चादर 15-20 मिनिटं परत सुकून जायची त्या गरमी। आणि मग रात्री एक तर ते तेव्हा टॉयलेट असे हे नव्हतं, एक कॉमन होतं कुठेतरी बाहेर सगळ्यांचं, आणि मोरी होती त्यातनं साप किंवा घुणस वगैरे असे यायचे आतमध्ये, त्यामुळे मग ते बोळे येऊन ते चेपून ठेवा, मग आई झोपताना ते सतत कपाटाखाली काठी फिरवायची कुठे काय आहे का आडोशाला, म्हणजे असं खूप घाबरत किंवा हे टेन्शनमध्ये ते त्या गोष्टी मला आठवत आहेत। मला अजून वाटतं की शाळेतनं आल्यानंतर ना चहा बरोबर तेवढी परिस्थिती नव्हती, बाबा कसं कसे कमवायचे, चहा आणि भात खायचो आम्ही, हा रात्रीचा भात उठलेला असतो, आई आम्हाला सकाळी चहा टाकून द्यायची, मग तो चहा असं कालवायचा आणि तो खायचा आणि शाळेत जायचं, मग आल्यानंतर मग काय काय घरात केलं असेल जेवण ते जेवण। मी कळव्यात शास्त्रीनगरला राहायचो, चाळ होती, 8वी 9वीपर्यंत तिथे होतो मी, तेव्हा माझा भाऊ आणि मी, माझा भाऊ तर बऱ्यापैकी 2 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, पण मला आठवतं आम्ही प्लेट पुरणपोळ्या वगैरे विकायच्या, मी दारोदारून साड्या वगैरे विकल्यात, तिथला एक किस्सा म्हणाल ते जेव्हा मी 10वीला असणार आहे, तर मला ती लोक दुपारी गेलं ना तर लोक हाकलायचे, बेल मारली ना काय नाही काय नको बेल नाही मारायच्या चल निक असं वगैरे हाकलायचं, ते फार वाईट वाटायचं। आणि मी भीक मागायला जातो का, मी आईल म्हणलं मी नाही जाणार उद्यापासून साडी विकायला, ते म्हणलं का, मग ते लोक असे हाकलतात आणि कसंही बोलतात, मला नाही आवडत ते, आई म्हणली जा तू, अरे आपलं काम आहे, आपल्याला गरज आहे ना, तर आपण केलं पाहिजे काम, काही काळजी करू नकोस, एक दिवस हीच लोक तुझा चेहरा बघून दरवाजा उघडतील।